ज्या व्यक्तीस आपण कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे. आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर था प्रयत्न करू शकता. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है. कृपया.
हेलो हेलो.
गुड मॉर्निंग सर, माय नेम इज मिताली. माय नेम इज मिताली. आई एम कॉलिंग फ्रॉम एसपी वेल्थ. कैन आई टॉक टू यू फॉर 2 मिनट्स प्लीज?